श्रीराम, श्री समर्थांचा मनोबोध पाहतात. आता हे जे श्लोक आहेत 116 पासून ते पुढे 10 श्लोक असे आहेत की नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. देव आणि भक्त ह्याच्यातलं नातं कसं आहे त्याच्यावर त्यांनी पुराणा काळात जी काही उदाहरणं होऊन गेली, जे भक्त होऊन गेले त्याचा उल्लेख केलेला आहे. त्या कथा खूप मोठ्या आहेत, आपल्याला त्या थोड्याशा त्रोटक करून पुढे घ्यायचं आहे. पाहता बहुश्रापिता कष्टला अंबरुषी तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी दिला क्षीर सिंधू तया उपमानी उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. देव भक्ताभिमानी देव आहे, भक्तांचा अभिमानी आहे तो. तो आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही. हा चरण पुन्हा पुन्हा सांगताना भक्त कोणकोणते होऊन गेले आणि त्या भक्तासाठी भगवंतांनी काय काय केलं हे या श्लोकातून पुढे येणार आहे. ह्याच्यात ते म्हणत आहेत बहुश्रापिता कष्टला अंबरीषी. हा अंबरीष राजा होता, तो धार्मिक होता, पराक्रमी होता, साधनेमध्ये मग्न राहत होता. एकदा तो साधनेत रंगला असताना दुर्वास ऋषी त्याच्या दारात आले. त्यांच्याकडे त्याचं दुर्लक्ष झालं. दुर्वास ऋषी संतापले, ते कुपिष्ट होते. त्यांनी त्याला शाप दिला आणि त्याला सांगितलं ह्याच्या पुढचं तुझे 5 काही जन्म पशुचे येतील, काही मानवाचे जन्म येतील, असा त्याला शाप दिला. आता ऋषींचा शाप खोटा ठरत नाही, त्याप्रमाणे होणार असतं. पण तो अंबरुषी हा धार्मिक भगवत भक्त असल्यामुळे त्याच्यासाठी म्हणून श्रीहरीने त्याचे जन्म स्वतः सोसले आणि त्याला संकटातून मुक्त केलं. म्हणून हे अंबरुषीचं हे कथानक त्याच्यामध्ये आहे. आता ह्या श्लोकामध्ये दुसऱ्या एका भक्ताबद्दल सांगितलं आहे. दिला क्षीर सिंधू तया उपमानी. हा उपमन्यू पुढे ऋषी झाले. त्यांनी लहानपणी दुधासाठी हात धरला. घरची गरिबी होती, त्याला दूध देणं शक्य नव्हतं. आईनं काहीतरी पिठामध्ये पाणी घालून त्याला दिलं, त्याला ते पटलं नाही. तेव्हा त्यांनी ते ठरवलं, आई म्हणाली एवढंच जर असेल तर तू देवाची करुणा भाग, म्हणजे तुला काय ते मिळेल. त्या ह्याच्यातच तो तपश्चर्याला गेला आणि त्यांनी तपश्चर्या केली आणि शंकर त्याला प्रसन्न झाले आणि शंकराने त्याची उत्कट भक्ती पाहून त्याला क्षीरसिंधू, नुसतं वाटीभर दूध नाही, क्षीरसागर त्याला बहाल केला. म्हणजे त्याला जे हवं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं भगवंतांनी त्याला दिलं, अशी ही एक कथा आहे. तर ह्या कथा आपल्याला पुराणामध्ये वाचायला सापडतात. त्याच्यामधून आपण लक्ष घ्यायचं ह्या सगळ्या उदाहरणावरून की भक्ताला भगवंत कसा सांभाळत असतो हे पाहायचं. पुढच्या श्लोकात आलेलं आहे ध्रुवाची गोष्ट आहे. ध्रुव लेकरू बापुळे दैन्यवाने कृपा भाकिता दिदलीन भेटी जेणे. आता ध्रुव हा उत्तानपाद राजाचा पुत्र. त्याच्या सावत्राईने त्याचा अपमान केला, वडिलांच्या मांडीवरून ढकललं. त्या अपमानाने तो खूप दुःखी झाला आणि त्यांनी तपश्चर्या करायचं ठरवलं आणि त्यासाठी नारदाने त्याला मंत्र दिला आणि ध्रुवाने तपश्चर्या केली आणि कृपा भाकिता त्यांनी भगवंतांची कृपा व्हावी म्हणून प्रार्थना केली असताना त्याला भगवंतांचं दर्शन झालं. आणि दर्शन झाल्यानंतर भगवंतांनी त्याला विचारलं देखील की तुला काय देऊ. तेव्हा तो म्हणला मला काही नको, तुमची भेट झाली, दर्शन झालं, तुमच्या चरणाचा स्पर्श झाला, मला काय पाहिजे. म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतरसुद्धा त्यांनी भगवंताजवळ काहीही मागितलं नाही. तर त्याची निष्काम भक्ती पाहून भगवंतांनीच त्याला चिरंजीव तारांगणे प्रेमखाणे तारामंडळामध्ये त्याला त्यांनी अत्यंत प्रेमाने चिरंजीव पद दिलं. तो ध्रुव तारा आज देखील आपण आकाशात दाखवता येतो, तर त्याला असं मोठं पद दिलं की जिथून कोणी त्याला हलवू शकणार नाही आहे, आणि अनादिकालापासून आलेलं ह्याच्याही पुढे त्याचं स्थान आढळ राहील असं त्या भक्ताला मिळवून दिलं. त्यामुळे त्याचं त्यांनी म्हटलं आहे, नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. 118व्या श्लोकात त्यांनी म्हटलं आहे, गजेंद्रू महासंकटी वास पाहे तया कारणे श्रीहरी दावत आहे. ही गजेंद्र मोक्षाची कथा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे त्यांनी की पांड्य देशामध्ये इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. तोही असं साधना करणारा होता, भक्त होता. तो साधनेत मग्न झाला असताना अगस्ती ऋषी आले, त्याला दाद लागली नाही त्याची, त्यामुळे त्या ऋषीनी त्याला शाप दिला. आणि तो शाप दिला आणि तो त्याला भोगायला लागणार होता. तर त्यावेळेने त्याच्या साऱ्यांनी मजेंद्रू महासंकटी त्याला त्यांनी जो शाप दिला त्याच्यात त्यांनी सांगितलं, तुला तू आता मदोन्मत्त हत्ती होशील, कारण तू उन्मत्त झाला आहेस, माझ्याकडे लक्ष दिलं नाही, त्या तुला हत्तीचा जन्म येईल. आणि त्यामुळे त्याला गजेंद्र झाला, तो हत्ती झाला. महासंकटी वासप आहे. तो एकदा पुढे सरोवरावर एका ठिकाणी पाणी प्यायला गेला असताना मगरीनं त्याचा पाय धरला असं म्हटलं आहे, अशी ती कथा आहे. तर ते पाय धरला आणि त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला, तर काही केल्या ते मगरीनं सोडवलं नाही. अशा वेळेला त्यांनी भगवंताचा धावा केला, धाव म्हणून. आणि त्याच्यावर अशी कथा त्याच्यात म्हटलेली आहे की ती मगर जी होती तो देखील एक शापित गंधर्व होता आणि त्याला तो मगरीचा जन्म आलेला होता. तर ह्या ठिकाणी भगवंतानी धाव घेतली आणि गजेंद्राचा सोडवलं, मगरीलाही अर्थात सोडवलं, दोन्ही घेतली. त्यामुळे तया कारणे श्रीहरी धावत आहे. त्या गजेंद्राने हाक मारल्यानंतर, धावा केल्यानंतर त्याच्यासाठी श्रीहरी धावत आले, उडी घातली आणि उडी घालून त्यांनी त्याला त्या संकटातून सोडवलं, त्याला जीवदान दिलं. म्हणून ते पुन्हा म्हटलं आहे, नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. शुद्ध अंतःकरणाचा पाहिजे, भक्त पाहिजे असा जर असेल तर त्याला सहाय्य करायला भगवंत मागेपुढे पाहत नाही, तत्काळ धावून येतो. 119व्या श्लोकामध्ये अजामेळाची गोष्ट सांगितलेली आहे. अजामेळ पापी तया अंत आला. हा अजामेळ जो होता तो अत्यंत पापी होता, पण त्याच्या मुलाचं नाव नारायण ठेवलेलं होतं. तो नारायण नारायण नुसतं मुलांना हाक मारून देखील त्याला काही चांगला अनुभव आला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की या नामामध्ये एवढं महात्म्य आहे. मग त्यालाच कृतकर्मांचा पश्चाताप झाला आणि त्यांनी प्रयत्नपूर्वक पुन्हा नामसाधना सुरू केली, नारायणाचा जप करायला सुरुवात केला. आणि त्यामुळे कृपाळूपणे, भगवंत कृपाळू असल्यामुळे तो जनी मुक्त केला. त्या अजामेळी इतका पापी असलेलासुद्धा भगवत भक्तीनं तो मुक्त झाला. आणि म्हणूनच भगवद्गीतेचा श्लोक आहे तो, दुर्जन जरी असला तरी त्यांनी आपलं पाप करण्याचं काम टाकून दिलं, टाकून द्यायला पाहिजे मात्र, नाही तर इकडं भक्ती करतो आहे आणि पापही करतो आहे असं नाही चालणार. तर ते टाकून देऊन पश्चाताप दग्ध अंतःकरणाने तो जर भगवंताला शरण गेला तर तो देखील उद्धरून जातो. म्हणून त्यांनी म्हटलं, अनाथासी आधार. तो भक्त जो आहे त्याचा कैवारी आधार जो आहे हा चक्रपाणीच त्याचा आधार आहे. नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. 120व्या श्लोकात त्यांनी म्हटलं आहे, उदाहरण घेतलेलं आहे. आता इथून जे आहेत ते दशावतार जे आहेत ते याच्यातमध्ये समर्थाने घेतलेले आहेत. जे 10 अवतार होऊन गेले त्या अवतारामध्ये त्या त्या भक्तांच्या कारणासाठी संकटात असताना भगवंत कसे धावून गेले ते पहा. आता विधी कारणे जाहला मत्स्यवेगी. विधी कारणे म्हणजे ब्रह्मदेवासाठी असं म्हणतात त्याच्यामध्ये, की काही वेद होते त्यांच्याकडे ब्रह्मदेवाकडे, ते निद्राधीन झाले असताना ते वेद कुणीतरी चोरून नेले, तर ते वेद मिळवण्यासाठी म्हणून त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली. तर त्यावेळेला त्यांनी मत्स्यावतार घेतला भगवंतानी आणि त्याचं वेद त्यांना आणून दिले. तर हा पहिला अवतार आहे, मत्स्यावतार आहे. दुसरा जो आहे तो कूर्म अवतार आहे. धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागे. धरा म्हणजे पृथ्वी, समुद्रमंथनाच्या वेळेला असं म्हणतात त्यामुळे की दोरी केली मंदरा पर्वताला, असंही एक वर्णन आहे त्याच्यामध्ये. तर ती पृथ्वी जी होती तिचं वजन पळेना म्हणून त्यांनी कासवाचं रूप घेतलं आणि आपल्या पाठीवर त्या पृथ्वीचा भार घेतला, असं त्या त्या वेळच्या त्या गोष्टी आहेत, त्या आपण फक्त त्याचा उल्लेख करूया. त्याचबरोबर तिसऱ्या चरणात त्यांनी सांगितलं आहे, जनारक्षणाकारणे नीच योनी. आता ह्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की वराहाचा जन्म घेतला. आता वरा ही नीच योनी आहे, पण भक्ताला संकटातून सोडवण्यासाठी नीच योनी पत्करायलासुद्धा भगवंतानी कमीपणा मानला नाही. त्याचं कारण काय आहे, तर त्याला भक्त आहे त्याचं संकट निवारण केलं पाहिजे. जसं आपण बघतो लहान मुलासाठी आई वाटेल ते करायला तयार असते, तिला कुठे त्याची लाज मान अपमान काही वाटत नाही, ते लहान मूल जे म्हणेल ते. तसं इथं भक्ताचं परमेश्वराचं नातं आई मुलासारखं आहे, मुलाने म्हणावं आणि आईने हट्ट पुरवावा. तसं ह्या ठिकाणी भक्त जो आहे त्याला ज्या ज्या वेळेला गरज पडते तेव्हा भगवंत त्याला धावून येत असतो. 121वा श्लोक आहे त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन एका अवताराचं वर्णन केलं आहे. हा आहे नृसिंहा अवतार. महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला. प्रल्हाद दैत्यकुळात जन्माला आलेला, मागे ह्याच्यावर एक श्लोक येऊन गेला. दैत्यकुळात आलेला असूनसुद्धा तो नारायणाचा भक्त होता, पण त्याच्या वडिलांनीच त्याचा खूप छळ केला. हिरण्यकशिपू त्याचा छळ झाल्यानंतर त्या प्रल्हादाला त्या छळातून सोडवण्यासाठी भगवंताने नृसिंह अवतार धारण केला. की आपल्याला माहिती असेल नृसिंह अवतार म्हणजे धड माणूस नाही, धड पशु नाही, सिंहाचा चेहरा माणसाचं हांग, त्यानंतर रात्र नाही, दिवस नाही, संध्याकाळची वेळ, शस्त्र घ्यायचं नाही, आपल्या नखाने त्याने त्याचं फोड फाडलं, अशा तऱ्हेचं ते वर्णन आहे. म्हणजे त्याच्या जे काही त्याने वर मिळवलं होते ते सगळे डावलून हा नृसिंह अवतार घेऊन त्यांनी प्रल्हादाला वाचवलं आहे. तर नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी, त्याचं भयंकर रूप बघून कोणी जवळ जाणं कठीण होतं, पण प्रल्हाद लेकरू त्याचं त्यांनी भगवंताची स्तुती करून त्यांना शांत केलेलं आहे. भक्ताला भगवंताची भीती वाटत नाही म्हणून भयाने तो भगवंत भक्ती करत नाही, भगवंताची प्रेमाने करतो. आणि सामान्य मनुष्य पुष्कळ वेळा भीतीपोटी भगवंताची भक्ती करतो, करायला पाहिजे बा नाहीतर काय होईल, भगवंताचा कोप होईल, असं नाही. भीतीपोटी भक्ती नको, प्रेमापोटी भक्ती पाहिजे. म्हणून उपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. आता 122वा श्लोक आहे त्याच्यामध्ये वामन अवतार आणि परशुरामाचा अवतार हे दोन अवतार घेतलेले आहेत. कृपाभाकिता जाहला वज्रपाणी, तया कारणे वामनू चक्रपाणी. वज्रपाणी म्हणजे इंद्र. त्या ठिकाणी असं आहे की बळी इंद्रपद मिळवण्यासाठी यज्ञ करत होता, त्याचा यज्ञ पाहून इंद्राला भीती वाटली, आपलं पद आता जाणार वाटतं, म्हणून त्यांनी भगवंताची प्रार्थना केली. तेव्हा त्यांनी वामन अवतार धारण केला, त्या यज्ञाच्या ठिकाणी ते आले आणि त्यावेळेला त्यांनी वामन अवतारामध्ये बळीने विचारलं काय पाहिजे, तर म्हणे त्यांनी तीन पावलं मला भूमीची पाहिजेत असं मागितलं आणि त्यावेळेला त्यांनी दिलं, दान दिलं. त्यावेळेला असं म्हणतात की शुक्राचार्य त्या ह्याच्यामध्ये पाणी देताना त्याच्यामध्ये जाऊन बसले होते त्या तोटीमध्ये, पण तोही बाजूला सारून यांनी त्याला तीन पावलं द्यायचं कबूल केलं. मग त्यावेळेला त्यांनी एकदम मोठं ऋतू धारण केलं आणि एका पाऊल जमीन पृथ्वी व्यापून टाकली, एका पावलाने दीव लोक स्वर्ग व्यापून टाकला आणि एक पाऊल कुठं ठेवू असं विचारलं. त्या बळीने आपलं मस्तक पुढे केलं आणि सांगितलं माझ्या मस्तकावर ठेवा, तर तिसरं पाऊल त्याच्या पावल मस्तकावर ठेवलं आणि बळीला पाताळात घेतलं. आता बळी हा देखील त्यांचा भक्त होता, इंद्रही भक्त होता, पण पुढे म्हणतात त्या बळीला पाताळात घातलं आणि नंतर तिथं नारायण त्याच्या दारावर द्वारपाल म्हणून राहिले. म्हणजे ह्याही भक्ताला सांभाळायचं, त्याही भक्ताला सांभाळायचं, हा वामन अवतारामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. त्याचा पुढचा जो आहे त्या परशुरामाचा अवतार आहे. तर त्याच्यामध्ये म्हटलं आहे, द्विजाकारणे भार्गवू चाप पाणी नुपेक्षी कदा दैव भक्ताभिमाने. सत्ता आणि संपत्ती यांनी मदोन्मत्त झालेले जे क्षत्रिय होते त्यांनी ब्राह्मणांचा फार छळ केला, तेव्हा त्यांच्याबद्दल करुणा येऊन हा परशुरामाचा अवतार झाला, चाप पाणी धनुर्धारी परशुराम. आणि त्यांनी त्यावेळेला सर्व क्षत्रियांचा नाश केला, निक्षत्रिय पृथ्वी अनेक वेळा त्यांनी केली असं म्हटलेलं आहे. त्यामुळे तो सूर किंवा असा त्याचा अर्थ करायचा नाही आहे, की ज्या वेळेला ब्राह्मणांना वरदान द्यायचं होतं, त्यांचा संकटातून रक्षण करायचं होतं, तेव्हा त्यांनी परशुरामाचा अवतार केला. एक नेहमी लक्षात ठेवावं, भगवंताच्या घरी केव्हाही अन्याय नाही, तो न्यायाच्या बाजूनेच जाणार. त्यामुळे परमेश्वराने एखादी गोष्ट केली तर असं कसं त्यांनी केलं असं म्हणू नये. जे काही ज्या वेळेला योग्य असतं त्याप्रमाणेच तो करत असतो. आणि ही खात्री भक्ताला असल्यामुळे, संतांना असल्यामुळे, ते काहीही घडलं तरी त्या ठिकाणी अत्यंत शांत राहतात. म्हणून नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी, कृपाभाकिता जाहला वज्रपाणी, तयाकारणे वामनू चक्रपाणी, द्विजाकारणे भार्गवू चाप पाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.